संत सज्जनांनी भक्ती माध्यमातून भक्तांना देवाबद्दल दिलेला उलटा संदेश म्हणजेच भारूड. या भक्तिरूपी भारूडाला योग्य अर्थ लावून प्रत्येकाने आपलं चांगलं आचरण ठेवलं तर नक्कीच प्रत्येकाचं चांगलं होईल. जसे संत म्हणतात, पाण्यात पाणी दिसत नसते, हवा जाणवते पण दिसत नाही, गायीत दूध असते दुधात गायी नसते, तसेच मायेत आई नसून आईत माया असते हे समजणे कठीण, आणि म्हणूनच याला म्हणतात भारूड.
बापरे पोटन जाम दिखते पोटन जाम दुखते माझे
पोटन जाम दुखते म्हणजे फुकट काहीतरी गावलेला खाल्लेला असणार.
काल हल्दी गेलतो ना एकाच्या लग्नात तिकडे जाम खाल्लाय.
तुम्ही आग्रे लोक हल्दी अजूने लगीन अजूने काय अजूने वडाप मारताव
नाही काय करणार.
अरे
फुकट होत ना.
नाही फुकट गावला म्हणून असा नाही खायचा. माणसान कधी अति खाऊ नये, अति बोला नाही, अति चाला नाही, अति वागा नाही, मग त्याचे परिणाम असे होतात मेले.
बरोबर बरोबर. आता ही गोष्ट मी लक्षात ठेवून आजच्या नंतर कधी भी काही भी करायचं असेल अति करणार नाही तर अति गेल्याने काय माती होत.
लवकर जाग्यावर आला तू. हा पण अति होऊ नये म्हणून याच्या संतांनी आपल्या काय करून ठेवलेला
काय काय
ऐक ना पुढे.
हा ऐकू चला.
अरे कृष्णा अरे कान्हा मनोरंजन मोहना. अरे कृष्णा अरे कान्हा मनोरंजन
अरे मध्या
बाबले
म्हणून मी तुला सांगताय का आपल्या घराकडे संत येले ना त्यांना संतासारखीच वागणूक त्यांचा अतिरेक होता का माने. आणि ऊस मिळालो ना म्हणून तो मुळा सकट खायचो नाही माती तोंडात जाता. याच्यासाठी आपले संत काय म्हणतात पुढे ऐक.
आले संत घरी तरी काय बोलून शिनवावे ऊस कोडला गला म्हणून काय मुळा सहित खावे. पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस राहावे आणि गावचा पाटील झाला म्हणून काय गाव चिबुडवावे.
अरे कृष्णा अरे कान्हा
आपल्या.
हा काय रे
मी काय बोलतो.
बोल बोल.
अरे आपल्या अंगण देव आला म्हणून लोकांना असं फसवणूक करायची
नाही बरोबर.
हा आणि बगली वस्त्र घालून पुवाबाजी करणे बरं नाही
बरोबर
आहे ना. आणि पहिला आपलं आचरण चांगलं पाहिजे
तरच बगल्या वस्त्राला शोभा येते.
म्हणून आपले संत काय बोलतात.
अरे तू काल उघडे ठेवून तू ऐक ना.
तुम्ही बी ऐका ना.
देव अंगी आला म्हणून काय भलतेच बोलावे. चंदन शीतळ झाला म्हणून काय उघडून या प्यावे. भगवी वस्त्रे केली म्हणून काय जगच नाडावे. अन आग्या इंतू झाला म्हणून काय कंठीच कवळावे.
अरे कृष्णा अरे कान्हा
दुसऱ्याची बायको असली ना म्हणून ती आपली नाही समजायची.
बरोबर.
एखाद्या सोन्याची सुरी आपण भेट दिल्या ती आपल्या उरात नाही मारायची. पैठण असताना पैठण
पैठण बरोबर
असण्यासाठी असतात टकले बांधासाठी नसतात.
बरोबर. म्हणून माझी बायको आहे ना नेहमी पैठण घालून फिरत. माझ्या डोक्यावर कधी पैठण बघली का तुम्ही.
परस्त्री सुंदर झाली म्हणून काय बळेची ओढावी. सुरी सोन्याची झाली म्हणून काय उरीच मारावी. अन सुरी सोन्याची झाली म्हणून काय उरीच मारावी. अन मखमली पैजर झाली म्हणून काय शिरीच बांधावी.
हरे कृष्णा हरे कान्हा.
बाबल्या आम्ही काय बोलतो सद्गुरु नातेवाईक झाले ना तर आपण आपले नियम कधीच बदलायचे ना
बरोबर ना लवकर कळला
बरोबर
नाही काय आपलो गाणार असणारो कवी सुद्धा काय म्हणता
काय काय
भक्तांनी सुद्धा आपल्या देवास बरोबर ओळखतो आणि त्याप्रमाणे आपलं आचरण चालू ठेवता
बरोबर म्हणून माझं आचरण कसं एकदम गोर अख्खे गावाला माहित
सद्गुरु सोयरा झाला म्हणून काय आचर बुडवावा नित्य देव भेटला म्हणून काय ठगासी दावावा घरचा दिवा झाला म्हणून काय आढ्याची बांधावा आणि एका जनार्दनी म्हणे हरी हा भक्तची ओळखावा अरे कृष्णा अरे कान्हा मनोरंजन मोहना अरे कृष्णा अरे कान्हा मनोरंजन